हरि ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवाशितिकण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथाम् पथिरक्षय ऐलभृदा यौव्युधः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागम् सश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् भीष्मो यश्च नो द्वेष्टितम् वोजम्भे दधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वाभुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टु हि अस्विषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहे सौ मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः एते सहस्रमयुतम् पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम सर्वसाधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा। भगिनी वर्गानी थोडं आतल्या बाजूला सरकून घ्यावं म्हणजे मध्ये एक ओळ तयार करता येईल।
अरविंद अभंगमन
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे। येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारा येत नाही बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे। बंधना पासोनी उकलली गाठी, बंधना पासोनी उकलली गाठी, देताली मिठी सावकाशे, देताली मिठी सावकाशे बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे। तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव।
अर्जुन हरि हरि हरि, विठ्ठल बोलावा याचा अर्थ विठ्ठलाचं नाम घ्यावं एक, दुसरं म्हणजे परमात्म्याची चर्चा करावी, परमात्म्या संदर्भात चर्चा करावी, देवाणघेवाण करावी विचाराची साधकांबरोबर, संतांबरोबर, सद्गुरूंबरोबर, याचाही अर्थ बोलावा विठ्ठल असाच आहे। तिसरं म्हणजे ज्याच्याशी बोलतो आहे तो विठ्ठल स्वरूप आहे, बोलणारा मी आत विठ्ठल स्वरूप आहे, संभाषण होत आहे तेही भले संभाषण असेल पण, आणि कोणत्याही विषयाचं असेल पण, आत विठ्ठलाची आठवण असल्यामुळं ते बोलणंही विठ्ठल स्वरूपच होऊन जात आहे किंवा मौन होत आहे, याचाही अर्थ बोलावा विठ्ठल असंच आहे। हितकर बोलणं, परहिताकरता बोलणं म्हणजे बोलावा विठ्ठल। निस्पृह निस्वार्थ दुसऱ्याच्या हिताकरता असं जे बोलणं असतं ते विठ्ठल बोलावा असंच बोलणं आहे। पहावा विठ्ठल याचा अर्थ विठ्ठलाची प्रतिमा पहावी, विठ्ठलाची मूर्ती पहावी म्हणजे पहावा विठ्ठल। आपण जिथं जिथं पाहतो आहोत तिथं तिथं जसं विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये आत ओतप्रोत चैतन्य भरून राहिलेलं आहे परमात्म्याचं, या बुद्धीनी या भावानी विठ्ठलाची मूर्ती पहावी। तसं ज्याच्या ज्याच्याशी म्हणून आपण संभाषण करतो आहोत त्याच्या आतलं चैतन्य आणि आपल्या आतलं चैतन्य एकच आहे असं ओळखून असं पाहून राहावं म्हणजे पहावा विठ्ठल। संतांना पाहणं म्हणजे विठ्ठलाला पाहणं, ज्ञानेश्वर महाराजांना पाहणं, समर्थांना पाहणं, स्वरूपानंदांना पाहणं, स्वामी माधवनाथांच्या खोलीत गेलो तिथं दर्शन घेतलं त्याला पहावा विठ्ठल असं म्हणायचं। पशु पक्षी देखील परमात्म स्वरूप आहेत अशा तरल भावानी पाहणं म्हणजे पहावा विठ्ठल। करावा विठ्ठल जीव भाव, आपल्या जीवाचा भावच विठ्ठल करावा। सांप्रत आपल्या जीवाचा भाव विषय असतो, आपली विषयाकडे अनावर ओढ असते। याचं कारण जो पाहणारा आहे आत, कृती करणारा आहे, तो आपल्या स्वतःला आपण जीव आहोत, आपण देह आहोत असं समजत असतो। विठ्ठलाला जीवभाव जर करायचं असेल तर जीवभावाच्या ठिकाणी विठ्ठलच पाहिजे, बोधच पाहिजे। विठ्ठल जीवभाव करण्यासाठी जीव हा शिवस्वरूप आहे असं जीवाला समजलं पाहिजे, तर विठ्ठल जीवभाव होईल। विठ्ठलाला जीवभाव करण्याचा उत्तम उपाय म्हणजे नामस्मरण, विठ्ठलाचं नाम घेणं, विठ्ठल जीवभाव होईल। विठ्ठलाला जीवभाव करण्यासाठी ध्यान करावं, विठ्ठल जीवभाव होईल। विठ्ठलाला जीवभाव करण्यासाठी म्हणून आळंदी पंढरी करावी, विठ्ठल जीवभाव होईल। तुकाराम महाराज म्हणतात की एवढं सगळं व्हावं असं मला वाटतं, मी विठ्ठलच बोलावा, मी विठ्ठलच पहावा, मी विठ्ठलच जीवभाव करावा। येणे सोसे मन झाले हाव भरी, या इच्छेची हाव माझ्या ठिकाणी निर्माण झाली, माझ्या मनामध्ये निर्माण झाली। अशा प्रकारचा सोस, अशा प्रकारची इच्छा वागून चालावं। आपल्या ठिकाणी आपण जे सोस वागवतो ते खूप वेगळे असतात, आपण करतो वर वर परमार्थ पण आपला सोस वेगळा असतो। कोणाचं मन घरात गुंतलेलं असतं, कोणाचं फर्निचरमध्ये, कोणाचं दागिन्यांमध्ये, कोणाचं कपड्या लत्त्यांमध्ये, कोणाचं जमिनीमध्ये, कोणाचं उद्योग व्यवसायामध्ये, त्याचा सोस खूप असतो। येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही, असा सोस जर वागवला तर, अशा सोसाची जर हाव धरली तर मनच नाहीस होतं असं तुकाराम महाराज म्हणतात। मन मनपणालाच मुक्त, मनाचाच सगळा गोंधळ आहे, ते मनच निघून जातं, ते मनच नाहीस होतं। मनामध्येच विठ्ठलाचा भाव निर्माण होतो। अशा प्रकारे आपला जीवच विठ्ठलानी भरून जावा असं तुकाराम महाराज म्हणतात। फार फार सुंदर अभंग आहे आणि तू म्हटलास देखील फार छान, गोड म्हटला, प्रेमानी म्हटला. आपण थोडा वेळ बोलावा विठ्ठल म्हणजे नाम घेऊ. शांत डोळे मिटून बसू. आणि एकाच वेळेला विठ्ठल बोलू, त्याला आत पाहू आणि त्याला पाहता पाहता जीवभाव देखील विठ्ठलच होऊन राहील अशी दक्षता घेऊ. जेव्हा विठ्ठल बोलू तेव्हाच त्याला पाहू, तेव्हाच तो जीवभावही झाला पाहिजे असा संकल्प करू. जे बोलणं आहे तेच पाहणं आहे, तोच जीवभाव आहे. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास संथ शांत, संथ शांत. मन शांत, तरंगरहित, विठ्ठलाचं नाम घेणार आहोत. तोच विठ्ठल आपल्या हृदयाच्या ठिकाणी पाहू. रूप चतुर्भुज सुंदर सावळे, अजिम्या देखिले श्रीहरीचे. असं सुंदर सावळं परब्रह्म पाहू हृदयामध्ये. तोच आपला जीवभाव हवा अशी इच्छा धरू. जीव शिवस्वरूप नारायण स्वरूप व्हावा अशी इच्छा धरू. जे बोलायचं आहे त्यालाच पाहायचं आहे आणि जीवभाव देखील त्याच्याशीच एकरूप करायचा आहे. असा सोस धरायचा आहे. ओम विठ्ठलाय नमः. विठ्ठलाय नमः। 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 हरि 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 स्वामी जी स्वामी जी प्रभु प्रभु हरि 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 राम हरि। हा या अभंगांच्या शब्दाचा अर्थ आहे, ज्या वेळेला बोलायचा त्याच वेळेला जीवभाव करायचा, त्याच वेळेला त्याला पाहायचा। तुका म्हणे जीव भरला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते। विठ्ठलच भरून राहिला तर आता किती जणांना काम क्रोधाची आठवण आली? कळलंच नाही। संतांचे शब्द मार्गदर्शक असतातच, क्षणी अनुभवण्याजोगे असतात, त्याचा अनुभव येऊ शकतो आणि त्याचा अनुभव मोठा सुखद असतो, आनंददायी असतो. हरी हरी अशी मजा आहे. शिल्पा मन बरे का भंग मन. हरी हरी हरी.
विठ्ठल नामाच्या गजरी, विठ्ठल नामाच्या गजरी, दुम दुमली पंढरी, विठ्ठल नामाच्या गजरी, दुम दुमली पंढरी, दुम दुमली पंढरी, पंढरीचे वाळुवंट वारकऱ्यांसी वैकुंठ, पंढरीचे वाळुवंट वारकऱ्यांसी वैकुंठ, गरजुवाचे नाम गाऊ, गरजुवाचे नाम गाऊ, पांडुरंग डोळा पाहू, पांडुरंग डोळा पाहू, पांडुरंग डोळा पाहू, पांडुरंग डोळा पाहू, विठ्ठल नामाच्या गजरी, दुम दुमली पंढरी, नाचू गोपाळांचे मेळी, नाचू गोपाळांचे मेळी, सोबतीने वनमाळी, नाचू गोपाळांचे मेळी, सोबतीने वनमाळी, नाचू गोपाळांचे मेळी, सोबतीने वनमाळी, देई प्रेम कृपेची छाया, देई प्रेम कृपेची छाया, मकरंद त्याचे पाया, मकरंद त्याचे पाया, मकरंद त्याचे पाया, मकरंद त्याचे पाया, विठ्ठल नामाच्या गजरी, विठ्ठल नामाच्या गजरी, दुम दुमली पंढरी, दुम दुमली पंढरी, दुम दुमली पंढरी.
वाह, खूप छान चाल लावली. तू लावलीस? आदित्य का। हरी हरी। एखादीच किंवा अनेक चांगल्या गोष्टी एका व्यक्तीला येत असतील तर ती ईश्वरीय देणगी समजावी का? बाकीच्यांना प्रार्थना करून किंवा अगदी त्या गोष्टीचे मर्म जाणून मनापासून केली तरी ती गोष्ट चांगली जमत नाही असे का? उदाहरणार्थ गाणे, स्वयंपाक उत्तम करता येणे, याद्वारे गुरुसेवा करणे, प्रश्न विचारण्याचे धाडसच करते आहे, काही चुकले असल्यास क्षमा करावी, काही चुकलं नाही, गायनाला तर समर्थांनी धन्यते गायनी कला असं म्हटलेलं आहे। गाणं जे आहे ते प्रगतीकरण आहे। गाणं म्हणजे फक्त इथून बाहेर पडणारी गोष्ट नाही आहे। गाणं शिकायला जातात ती गोष्ट निराळी, एक कला म्हणून शिकायला जाणं ही गोष्ट निराळी, पण गाणं हे आंतरिक प्रगतीकरण आहे, आंतरिक प्रतिभा आहे, आणि ही प्रतिभा किंवा हे प्रगतीकरण सर्वांनाच एकसारखं जमतं असं नाही, प्रतिभाच वेगवेगळी असते। जेवढं शिकवलं जातं त्याच्या पलीकडचं आपलं आपण उलगडत जाणं असं गाण्याचं स्वरूप खरं म्हणजे असलं पाहिजे। शिकवलं फार थोडं जातं आणि जे शिकवलं जातं त्याचा विस्तार खूप करता येणं आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या कल्पकतेप्रमाणे हे गाणं आहे, आणि हा फार कमी जणांना करता येतो। मध्यंतरी आपल्याकडे पद्माताई तळवलकरांचं गाणं झालं, माझी कल्पना 2-1 वर्ष झाली, तर त्याआधी त्या आमच्याकडे वर आल्या, त्या काय चहा कॉफी असं काही बरोबर घेतलं आणि थोडं बोलत होतो। त्यांचे पती हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबला वादक आहेत, पंडित तळवलकर, सुरेश तळवलकर। त्यांनी गुरुकुल म्हणूनच स्थापन केलेलं आहे आणि तिथं राहून राहण्याची व्यवस्था करून सगळा खर्च देखील ते करतात। मुंबईत देखील आमच्या ऑफिसमध्ये जगताप म्हणून त्यांचा मुलगा, त्यांच्याकडे जवळपास 6 वर्ष त्यांनी ठेवलेला होता, तबला शिकायचा बस, बाकी काही तुम्ही दिवसभर करू नका, तबला वाजवा। त्या असं सांगत होत्या की तिथं त्याही काही शिकवतात, त्या स्वतः उत्तम शिकवतात देखील। त्या म्हणाले आम्ही शिकवतो ते बरोबर गाणारे विद्यार्थी असतात प्रयत्न करून, पण आम्ही शिकवतो त्याच्या पुढे जाऊन शिकणारे, आम्ही जे शिकवतो त्याच्यात अध्यारूत आहे आणि त्याच्याही पुढे जायचा प्रयत्न करणारे फार कमी असतात। पेटीच्या स्वराप्रमाणे बरोबर गाणारे सारे सारे ग म, सारे सारे ग, रे ग रे ग म, असं पुष्कळ असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन गाण्याकरता प्रतिभाच लागते, ती दैवी देणगी असावी असं त्या म्हणाल्या। आणि काय आड येतं कळत नाही म्हणाल्या, की उत्तम विद्यार्थी असतो पण एका विशिष्ट गोष्टीच्या पुढे जात नाही। मी म्हणलं परमार्थात देखील असं आहे, परमार्थामध्ये देखील ओढीनी सद्गुरूंकडे येतो, वर्षानुवर्ष येतो, पण एका विशिष्ट ठिकाणी अडकून पडतो त्याच्या पुढे जात नाही, तो धैर्य दाखवत नाही, स्वार्थ सोडण्याचं धैर्य दाखवणं, निस्पृहता बाळगण्याचं धैर्य दाखवणं, लोभ सोडून देण्याचं धैर्य दाखवणं, अकारण दया करणं हा गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करणं, मानाची अपेक्षा न धरता खरखुरं राहणं, इथं कमी पडतो, परमार्थामध्ये देखील इथं कमी पडतो. ध्यान करेल, नाम घेईल, श्रवणाला येईल, पण पुढं पाऊल टाकण्याची काय होतं, काय कर्म आड येतं, का प्राप्तनात नसतं असं त्या जे म्हणाल्या ते खरं आहे. काय आड येतं कोण जाणे, जाग्यावरच राहतात जवळपास, पुढे जातच नाहीत, जायला तयार होत नाहीत, कारण त्याच्या पुढे पाऊल टाकणं हे गुणांचं काम आहे. परमार्थ हा साधनेनी आणि गुणांनी संपन्न होतो. स्वामीजी म्हणायचे परमार्थ म्हणजे गुणांचा अभ्यास, अमानित्वम अदंभित्वम अद्वेष्टा सर्वभूतानाम मैत्र करुणैवच, इथं बरोबर कमी पडतो. तसं गाण्यामध्ये देखील शिकवलेलं शिकवण्याबर हुकूम शिकणं ही एक गोष्ट झाली. मी असं ऐकलं की मल्लिकार्जुन मन्सूरांचा बेंगलोरमध्ये कार्यक्रम होता, मोठ्या भव्य थिएटरमध्ये त्यांचा कार्यक्रम होता आणि मध्यंतराच्या दरम्यान त्यांना एक वृद्ध ग्रहस्थ भेटायला आत आले. ते म्हणाले की आपण जो राग गायलात आपले गुरु खासाहेब याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे गात होते, तसा तुम्ही गायला नाहीत असं ते म्हणाले. खासाहेबांचं गाणं ऐकलेली व्यक्ती उपस्थित होती कार्यक्रमाला आणि मल्लिकार्जुन मन्सूरांना म्हणत होती की खासाहेब असं गात नव्हते, तुम्ही वेगळा गायलात. मल्लिकार्जुन मन्सूरांनी त्यांना समोर बसवून घेतलं. थोडा वेळ होता, मध्यंतराकरता केवळ सुट्टी होती आणि त्यांनी खासाहेब कसे गायचे ते गाऊन दाखवलं तर ते खुश झाले. ते म्हणाले हा मला हेच म्हणायचंय, खासाहेब असा गात होते. आणि मल्लिकार्जुन म्हणाले की आत्ता मी असा गायलो, त्यांनी गाऊन दाखवला. ते म्हणाले मी काही खासाहेबांचा स्टेनोग्राफर नाहीये. खासाहेब गात होते त्याच्यात काही भर टाकणं हे माझं काम आहे. पद्माताई ते म्हणाल्या की आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये काही प्रतिभा वापरून पुढे जाणं हे घडत नाही, काय प्राप्तनाड येतं का समजतच नाही का पुढे जाता येत नाही असं त्या म्हणाल्या. म्हणून गाणं हे फक्त गाणं नाहीये, गाण्यामध्ये अंतरंगता आहे, खोल आहे, आतून गायचं आहे. कौन गली गयो श्याम म्हणताना गजबजून जायचं आहे मन. केवळ सुरांकडे लक्ष ठेवणं नाहीये, आपण कोणत्या तरी गल्लीत गेलोय आणि श्याम वेगळ्या गल्लीत आहे, त्याला आता कसा शोधू अशी तडफड झाली पाहिजे ना. ही तडफड आत आहे कुठेतरी, ती आत असेल तर बाहेर बाहेर पडेल, ती आणता येत नाही, बऱ्याच जणांना आणता येत नाही. कोणताही उत्कट गुण ही ईश्वराची देणगीच समजावी, कारण त्या व्यक्तीने या जन्मात का मागच्या जन्मात का त्याच्या मागच्या जन्मात का जन्मजन्म प्रयत्न केलेले आहेत काही कळायला मार्ग नसतो, पण त्याला ते साध्य खरं. स्वयंपाक उत्तम करता येणे असं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे, याच्याबद्दल मी काय म्हणू, नाही का? पण सुगरणीला म्हणजे एक पदार्थ करायचा आहे, पाच डिश, एक भाजी करायची आहे, पाच डिश, तर पाच डिश भाजी करण्यासाठी किती मिरं घालायचं, मिऱ्याची पूड घालायची, किती मीठ घालायचं, किती मसाला घालायचा, किती तेल घालायचं, याचं प्रमाण तसं घालणं आणि पाच डिश हॉटेलमध्ये बनवता येणं शक्य आहे. पण मला खरंच तुमच्या मंडळींचं फार विशेष वाटतं की कसं काय तुम्ही चिमटीने ते घालता आणि पदार्थ परफेक्ट होतो कोण जाणे, अंदाज येतो कसा, ही कला आहे हे खरं. एखाद वेळेला चिमूट थोडी इकडची तिकड झाली तर मीठ जास्त झालं कमी झालं होऊ शकतं, पण तुमच्या मंडळींचा स्वयंपाक, भगिनींचा स्वयंपाक परफेक्ट होत असतो. आमच्या बँकेत असा विषय चालला होता, दोन तीन बँकेमध्ये काम करणाऱ्या बायकाही तिथं बसलेल्या होत्या. त्याच्यातल्या एक जण म्हणाल्या की खरं म्हणजे उकळत असताना मीठ देखील घातले की नाही हे कळायला पाहिजे. खरंय हो. कोणीतरी विचारलं काय सांगताय, काय मीठ घातलं की नाही हे कसं काय कळतं, म्हणाल्या म्हणजे नादात आपण विसरलो का घातलंय असं जर होत असेल तर तेही कळतं, म्हणाल्या. ही अजब कला आहे स्वयंपाक. ही अतिशय ही सगळ्यांना साधणारी गोष्ट नाहीये आणि ती देखील अभ्यासानेच हळूहळू करून परफेक्शन येतं. आम्हाला केमिस्ट्रीचे शिक्षक होते, त्यांनी केमिस्ट्रीची ओळख करून देताना एका पदार्थामध्ये दुसरा पदार्थ मिसळल्यानंतर काय होतं ते पाहायचं असं सांगितलं. केमिस्ट्री म्हणजे अशी गोष्ट आहे. आणि म्हणाले की त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे बायका करत असलेला स्वयंपाक आहे असं ते गमतीने म्हणाले. कितीतरी बायका तयारच नसतात मात्र की त्याच्यात अमुक एक घालून बघा, तर आईनी तसं नाही सांगितलेलं असं म्हणतात किंवा काहीतरी म्हणतात, तसं पद्धत नाही म्हणतात. पण वेगवेगळे पदार्थ जे निर्माण होतात ते एकात दुसरं दुसऱ्यात तिसरं काहीतरी मिसळायचा प्रयत्न करून मग लक्षात येतं की हाही पदार्थ चांगला लागतो. त्याच्याकरता मी मधुरातेंकडे पाहत नाहीये, थोडीशी प्रयोगशीलता असणं ही गरजेची गोष्ट आहे. थोडी प्रयोगशीलता असणं, नाही नाही हे नाही चांगलं होणार, आमच्या घरात नाही असा संवाद होत. असं जर कुठेतरी प्रयत्न करणं, जसं गाणं विकसित करण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करायला लागतो तसं पदार्थ देखील एकमेकांमध्ये मिसळून पाहायला काय हरकत असते, तसं जर केलं तरच नवीन नवीन पदार्थ निर्माण होतात किंवा चांगल्या चवीचे पदार्थ निर्माण होतात. याला उत्तम स्वयंपाक करणं ही एक कला आहे असं म्हणता येऊ शकेल. माझ्या मते या सगळ्याचा संबंध आपल्या अंतरंगतेशीच आहे. ही ईश्वरी देणगी नक्की आहे, पण तो ईश्वर म्हणजे असा कुठेतरी बसलेला आणि त्यांनी देणगी म्हणून एखाद्याला एखादी गोष्ट बहाल केली तशी नाहीये. ईश्वरी देणगी म्हणजे त्यांनी त्याच्या प्रयत्नांनी, कष्टांनी, विचारशीलतेनी गाणं विकसित करावं आणि मग अहंकार न घेता ते ईश्वरावर सोपवावं. ईश्वरार पित बुद्धीनी गावं, मग अहं त्यांनी छाती पुढे काढून मी किती प्रयोग केलेत असं म्हणू नये. तशा प्रकारचं आहे. एखादीच किंवा अनेक चांगल्या गोष्टी एखाद्या व्यक्तीला येत असतील तर ती ईश्वरीय देणगी समजावी का? बाकीच्यांना प्रार्थना करून किंवा अगदी त्या गोष्टीचे मर्म जाणून मनापासून केली तरी ती गोष्ट चांगली जमत नाही असे का? प्रार्थना जरूर करावी, पण प्रार्थना आणि प्रयत्न हे हातात हात घालूनच जायला पाहिजेत. उदाहरणार्थ गाणे, स्वयंपाक उत्तम करता येणे, याद्वारे गुरुसेवा करणे, हे आशा करता कोणी विचारलं असावं की या वेगवेगळ्या अंगांनी गुरुसेवा करण्याची त्यांची इच्छा आहे. गुरुसेवा ही अशा सगळ्या अंगांनी संपन्न होते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. विशिष्ट गुणांनीच ती होते असं नाही. कोणाकोणाला खरंच असं वैषम्य वाटू शकतं. मध्ये मला एकाने प्रश्न विचारला होता, तो मी इथं बरेच दिवस आणला आणि त्याचं उत्तर न देता तो परत तसाच ठेवून दिलेला आहे, वर आहे. त्या प्रश्नाचं स्वरूप असं आहे की आपण ज्या आता त्यांचे शब्द वेगळे असणार आहेत, कारण मी आठवून तुम्हाला सांगतोय, ज्या व्यक्ती अभंग उत्तम गातात अशा व्यक्तींच्या बद्दल मनात असूया निर्माण होते असं त्या कोणीतरी भगिनींनीच विचारलेलं, नाव नाही घातलेलं. याचं कारण स्वामींचं लक्ष त्या भगिनींकडे जास्त जातं, ते त्या भगिनींशी जास्त बोलतात, ते त्यांना सगळ्यांमध्ये उठून अभंग म्हणायला सांगतात आणि आपल्याला हे करता येत नाही याबद्दल वाईट वाटतं असं त्यांनी म्हटलेलं होतं. इच्छा चांगली आहे की नाही की आपल्याला गाणं गाता यावं, पण मग ते येत नाहीये म्हणून. आणि दुसऱ्या कोणाला तरी गाता येतंय, त्यांच्याकडे मग स्वामींचं जास्त लक्ष आहे. स्वामींचं लक्ष तुमच्या आतच ते असल्यामुळं तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कर्माकडे आहे याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही भले चांगले गायला नाहीत पण चांगले वागत असाल तर स्वामींचं तुमच्याकडे लक्ष आहे, कारण त्या चांगल्या वागण्याच्या उपरांत तुम्हाला शांतीचा लाभ होतो. तिथं स्वामीजींचीच कृपा तुम्हाला लाभते. काही गोष्टी प्रगट कार्यक्रमामध्ये असतात तर त्या विशिष्ट गुण असणाऱ्यांच्या बाबत ते कार्यक्रम जास्त सजतात, म्हणून त्या व्यक्तींना इथं सांगितलं जातं, बोलवलं जातं, कोणाच्या ठिकाणी वक्तृत्व कला असते. पण याचा अर्थ त्या फार ग्रेट आहेत म्हणजे त्या व्यक्तींना जे वाटतं. आणि आपण तशी सेवा करू, आपण जशी सेवा कराल तशी सद्गुरूंना पोचते, ज्या पद्धतीने कराल ती सद्गुरूंना पोचते. विशिष्ट सेवेचाच आग्रह नको असं मी खरं त्या प्रश्नाला जर वाचला असता तर उत्तर दिलं असतं, पण कोणाला दुखवावं असं वाटत नाही एखाद्या उत्तरातून, म्हणून मग मी तो प्रश्न टाळला. म्हणून सेवेची क्षेत्र सगळीच आहेत. कधी कधी असं होतं स्वामीजींच्या बाबतही व्हायचं की स्वामीजी वालचंदनगरला गेले, आम्हाला का नाही नेलं म्हणून कोणीतरी रुसायचं. हे जे आहे, तुम्ही तुमच्या घरी साधना केली, तुम्ही तुमच्या अवतीभोवतीच्या चार जणांशी चांगले वागलात, शांती प्राप्त झाली, तर स्वामीजी तुमच्या जवळच आहेत. स्वामीजींना मर्यादा आहे असं असल्यामुळं अभंगच म्हणायला सांगितला नाही, गावालाच घेऊन गेले नाहीत, बोललेच नाहीत, बघितलंच नाही, अशा पद्धतीने या गोष्टींकडे बघू नये. पण हे शिकवणार किती? ऐकत असताना ज्याचं त्याला हे समजणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पण या ज्या विशिष्ट कला आहेत, या कला आता गाणं प्रत्येकाने गायलाच पाहिजे का? स्वामीजी असं म्हणायचे की देवासमोर गावं गावंसं वाटत असेल तर. जे आपलं गाणं सगळ्यांना ऐकवण्यासारखं नसेल समजा, तर देवाला तर ऐकवता येईल असं स्वामीजी म्हणायचे, देवासमोर गावं. मी असा एक विनोद वाचला होता की मुलगी आपल्या वडिलांना म्हणतीये की लग्न झाल्यानंतर रमेशच्या घरी मी ही पेटी घेऊन जाणार आहे. तर वडील म्हणतात की ही बातमी रमेशला लग्नाआधी कळता कामा नये. त्यामुळे गाणं खूप चांगलं गाणं याच्यामध्ये स्वतःचे गुण वाढावेत असा जसा भाव आहे तसा स्पर्धात्मक निदान नसावा एवढं मी नक्की सांगेन. तसा नको. मुंगीनी उत्तम मुंगी व्हावं, हत्तीनी उत्तम हत्ती व्हावं. निसर्गामध्ये चढाओढ नाहीये. कोणा एका झाडाची उंची 15-20 फुटाच्या पुढे जात नाही तर कुठली झाडं 50-50 फूट उंच असतात, आनंदाने डोलत असतात. हा त्याच्याकडे पाहत नाही, तो याच्याकडे पाहत नाही. स्वरूपाचा आनंद ही अशी मजा आहे की राजा देखील तो आनंद घेऊ शकतो आणि सामान्य मनुष्य देखील तो आनंद घेऊ शकतो. आपण त्या ठिकाणी राहावं, तसं पाहावं. म्हणून या गोष्टी ईश्वरीय देणगी आहेत. एका उत्तम आतल्या प्राकृतिक विकासाचाही नमुना म्हणून ही कला आहेत. सर्वांजवळ सर्व असतील असं नाही. एक आहे एक नाही असं म्हणतात तशी गोष्ट असू शकते. पण आपल्यापाशी जे आहे त्याच्या योगाने आपण उत्तम रीतीने निरोगी मनाने आरोग्यवान अशा मनाने राहावं. आपल्यामध्ये काही कमी नाही, आपण मुळातच पूर्ण आहोत असा भाव असावा. कोणाचा आवाज चांगला असतो, कोणाचे केस लांब असतात, कोणाचे केस कुरळे असतात, कोणाचा रंग फार चांगला असतो, कोणाचा रंग तितका चांगला नसतो, कोणाची उंची चांगली असते, कोणाची उंची चांगली नसते, कोणी फार सडपातळ असतो, कोणी फार जाड असतो. पण आत्मविश्वासात असावं, स्वरूपाच्या अनुसंधानात असावं, या बाह्य गोष्टीकडे आपणच लक्ष देऊ नये, असं करावं. आणि आपल्याला जे येतं त्यांनी आपण सेवा करावी. त्यांनी सद्गुरूंची सेवा म्हणजे साधनच खरं तर. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की गुरु हे त्यांच्या मंत्रात असतात, त्यांनी दिलेल्या उपदेशात असतात. त्या उपदेशाप्रमाणे वर्तन करणं ही गुरूंची सर्वोत्तम सेवा. ती अंतरंग ठरते. कधी कधी जवळचे दूर जातात कारण त्यांना जवळपणाचा अभिमान निर्माण होतो. ही मोठी अवघड गोष्ट आहे. असं असल्यामुळं तशा आणि दूरचे जवळ येतात. याचं कारण दूर जरी राहिला तरी तो अंतरंग त्यांनी राहिलेला असतो. म्हणून सद्गुरूंच्या सेवेचे अनेक मार्ग आहेत. एखाद्याला ज्याला हे सहज साधतं, स्वामीजी कोणाला आता मला आठवत नाही, कोणा भगिनींना डोसा करून आणायला सांगायचे, ताराताई तुम्हालाच ना, हा त्या डोसा करून आणा म्हणायचे. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ कसा की मग आम्हाला डोसा नाही सांगितला म्हणून कोणीतरी रुसायचं असं मात्र घेऊ नये, असं मला सांगायचंय. अशा प्रकारे गुरुसेवा हे गुरुभावच हळूहळू व्यापक होत जावा अशी गुरूंचीही इच्छा असते. त्या तऱ्हेनी या गोष्टींकडे आपण पाहावं. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञान हो बा माहुली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।